चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदल पथक। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय नौदलाच्या 5 बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं आहे। गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम कोल्हापूर आणि सांगली इथं झाला आहे। कोल्हापुरातील सुमारे 7,000 लोकवस्ती असलेली 3 गावं पूरग्रस्त झाली होती। मंगळवारी दोन्ही जिल्ह्यातून 50,000 लोकांना बाहेर काढण्यात आलं। या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडून पश्चिम नौदल कमांडच्या 5 संघटनांना पाचारण करण्यात आलं असं संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितलं। सुरुवातीला बचाव पथकांचं त्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजन करण्यात आलं होतं, परंतु प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी मिळाली नाही असं ते म्हणाले। त्यानंतर पथकं रात्रभर पुण्याकडे रवाना झाली। बुधवारी सकाळी नौदलाच्या अतिरिक्त मुंबईहून 5 पूरमदत पथकंही पूरग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान गोवा नौदल क्षेत्रानंही कोल्हापुरात बचाव कार्यासाठी गोताखोरांची 4 पथकं तैनात केली आहेत। गोव्यातील INS हंसा नेव्हल एअर स्टेशनवरून कोल्हापूर एअरफील्डसाठी बुधवारी सकाळी बचाव पथकांसह डायव्हिंग उपकरणांसह उड्डाण करणारे हवाई परिवहन पथक रवाना करण्यात आलं। पुणे विभाग विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर म्हणाले, कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपरिस्थिती गंभीर आहे, कारण या भागातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। कोल्हापुरातील 7,000 लोकसंख्या असलेली 3 गावं पूर्णपणे तोडण्यात आली आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कोल्हापुरातील 103 पैकी 34 पूल पाण्याखाली गेले आहेत असं ते म्हणाले। पुणे विभागातील सुमारे 53,582 लोकसंख्या असलेल्या एकूण 12,228 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। कोल्हापूर आणि सांगलीच्या प्रशासनानं बुधवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे।